चीनीमंडी.com पॉडकास्ट।
महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 10 वर। महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे। यातले 8 रुग्ण पुण्याचे तर 2 रुग्ण मुंबईचे आहेत। परदेशातून आलेल्या एका ग्रुपच्या माध्यमातून हा प्रचार झाला आहे, पण या सर्वांना झालेली बाधा ही सौम्य प्रकारची आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे। जे परदेशातून आले असतील त्यांनी गर्दीपासून लांब राहावं, तसंच घरात वेगळं राहावं। गर्दीचे आणि सणावाराचे कार्यक्रम टाळा। सगळ्यांनी मास्क लावून फिरण्याची गरज नाही असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला आहे। शाळा आणि कॉलेज बंद करण्याबाबत आज तरी निर्णय घेतलेला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले। लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं वॉर्ड वॉर्डमध्ये गेलं पाहिजे, कामकाज आटोपशीर करायचं ठरवलं आहे, शनिवार किंवा रविवारी अधिवेशनाचं कामकाज पूर्ण करू असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे। लोकल ट्रेनमधील गर्दी टाळता येणार नाही, पण लोकांनी स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली पाहिजे। IPL बाबत अजूनही निर्णय झालेला नाही, पण गर्दी टाळली पाहिजे। पुढचे 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। केंद्र सरकारनं म्हटलं आहे की कोरोना व्हायरसची आणखी 10 जणांना लागण झाल्यानं भारतात COVID-19 घटनांची एकूण संख्या 60 वर गेली आहे। या 60 पैकी 36 भारतीय नागरिक आहेत। मंत्रालयानुसार 8 नवीन रुग्णांपैकी 6 रुग्ण केरळ आणि राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आहे।